तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action. नमस्कार, मी गुरु ठाकूर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन. माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफएम बजाते रहो.
ऍक्शन. अगं बाई, अरेच्यातली गाणी तर नक्कीच खूप फेमस झाली आणि आजही आम्हाला ती ऐकायला खूप आवडतात. पण त्यानंतर नटरंग फिल्म मधलं माझं सर्वात आवडतं आणि खरं तर फार कमी गाणी असतात की ज्यांची लिरिक्स आपण गुगलवरनं सर्च करून कॉपी करून पाठ करून मग आपण ती गातो. आणि ऍक्च्युली असं माझ्यासोबत झालं होतं, तुझं खेळ मांडलं या गाण्याबद्दल. सो मला सांग की नटरंगमध्ये तू फक्त हे लिरिक्सच दिले नाहीस तर तू स्वतः ऍक्टिंग सुद्धा केलीस, डायलॉग्स पण इनफॅक्ट केलेस, तर त्यात भूमिका पण तू खूप चोख केलीस, खूप छान केलीस. तर मला सांग की कसं झालं हे सगळं, कसं घडलं हे गणित?
मला अजून आठवतं की एके दिवशी मला फोन आला, मी नमस्कार मी रवी जाधव बोलतोय, आणि रवीलाही माझं एज माहीत नसतं, तो असं अहो गुरु ठाकूर का नमस्कार, मी तुमचं मनोधान ऐकलं आणि मला ते फार आवडतं गाणं, आणि तर मला नटरंग कादंबरीवर सिनेमा करतोय आणि झीचे मला वाटतं निखिल साने आणि अजय भालवणकर, तर त्यांनी तुमचं नाव सजेस्ट केलंय तर मला तुम्हाला भेटायचं. आणि मी तर त्या दिवशी तो दुपारी बेल वाजली आणि रवी माझ्या समोर उभा होता आणि त्याने ते पुस्तक दिलं असं असं आहे, आणि त्याने मला तो रवीचा तो सेन्स ॲडव्हर्टायझिंगचा जो असतो ना, की त्याने मी अजूनही सांगतो की त्याने ते कादंबरी दिली आणि त्याच्यावर त्याने त्याच्याकडे पोस्टर तयार होते, त्याच्याकडे हे असे डिझाईन पिक्चर आम्ही कसा मार्केट करणार याच्यावर तो बोलत होता, आणि ते म्हणलं सिनेमा लिहिल्याकडे नाही तो लिहायचा आता तुम्हाला म्हणाला, आणि त्याच्याकडे एक स्क्रीन प्ले काय असं असेल, कास्टिंग कोण असेल असं डोक्यात होतं, तो म्हणाला आणि त्याने मला ती संवाद लिहायला दिले, मग मी त्यातलं काय असावं काय नाही ते त्याने सांगितलं, त्याप्रमाणे मी संवाद लेखनाला सुरुवात केली आणि तो म्हणलं की याच्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे लावणी आणि हे, तर मी म्हटली त्या प्रकारचं लेखन केलंच नव्हतं, मी त्या तो बाज कसा शोधायचा, मग रवीचं झालं की आपण पारंपरिक लावण्या स्टडी करू, मग त्यांनी कुठे कुठे जाऊन जिथे लावण्या होतात किंवा, तर तिथे तो म्हणाला की प्रॉब्लेम असा आहे की मी सगळीकडे रिसर्च केलं जाऊन ॲक्च्युअल लावण्या जिथे होतात, पण बऱ्याच ठिकाणी हिंदी गाण्यांच्या याच्यावरती नाचतात, पारंपरिक लावणी कुठेच होत नाही आणि सिनेमाची गरज पारंपरिक लावणी, त्याप्रमाणे मी संवाद लेखनाला सुरुवात केली आणि तो म्हणाला की याच्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे लावणी, तर तिथे तो म्हणाला की प्रॉब्लेम असा आहे की मी सगळीकडे रिसर्च केलं जाऊन ॲक्च्युअल लावण्या जिथे होतात, पण बऱ्याच ठिकाणी हिंदी गाण्यांच्या याच्यावरती नाचतात, पारंपरिक लावणी कुठेच होत नाही आणि सिनेमाची गरज पारंपरिक लावणी, मग ती कशी असावी, मग मी जुन्या लावण्यांचा अभ्यास करू म्हटलं की रामशास्त्री किंवा शाहीर पठ्ठे बापूराव वगैरे, तो सगळा रिसर्च करवतो आणि मग एक दिवशी अजय अतुल म्युझिक करणार होते त्यामुळे त्यांच्याकडे गेलो, मग त्यांनी सांगितलं की अजय अतुलचं एक पॅटर्न आहे की ते ना चाल आधी बांधतात, आणि आमचं ट्युनिंग बरंच झालं होतं कारण त्याच्या आधी जवळजवळ 6-7 सिनेमे आम्ही केले होते ज्या सगळ्या मी चालीवरतीच, म्हणजे नवरी आली जे गाणं किंवा हा बरीच हां, तर ते पण त्याने डाढा डिडा असं करून दिलं होतं आणि त्यांना ते खूप आवडलं होतं, आणि मग कोणी पारंपरिक लावणी करणारा तसंच कोणी घ्यावं का, तर हे म्हणाले आमचं ट्युनिंग आहे गुरुच लिहिल, आणि मग पहिल्यांदा मला आठवतं की नटरंग उभा जे गाणं आहे ते आम्ही पहिलं केलं होतं, की रसिक होऊ दे दंग चढू दे रंग असा खेळाला, साता जन्माची देव पुण्य लागू दे असं म्हणाल, ते गाणं खूप कडक झालं आणि मी त्यासाठी मग कोल्हापूरची भाषा तिथे लोक कसं बोलतात की त्या काळात काय कोणत्या टोनमध्ये ते बोलत होते असतील, तर तो प्रवास मग नटरंगचा सुरू आणि तो एक भारलेले दिवस होते मला अजून आठवतो, कारण सगळं काहीतरी वेगळंच करतोय आणि बऱ्याच लोकांकडून विरोध झाला होता, तर मला असंख्य लोकांनी सांगितलं की आत्ताच्या काळात माणूस इतका मॉडर्न झालाय की वेस्टर्न मुव्हीज बघतायत, तमाशावरचा सिनेमा बघायला कुत्रं येणार नाही कोणी, तर तू यू आर वेस्टिंग युअर टाईम असं अनेक लोकांनी सांगितलं, पण तरी पण म्हटलं आता घेतलंय तर पूर्ण करू आणि आम्ही ते करत होतो, त्या प्रवासात हळूहळू एक एक करता करता ते खेळ मांडला गाण्यापर्यंत आलो, तर खेळ मांडलाचा किस्सा फारच इंटरेस्टिंग आहे की ते गाणं लिहिलं म्हणजे तो गुणा तो फळ उभारतोय आणि तो अत्यंत हताश झालाय की ती मुलगी सापडत नाही आणि एका ठिकाणी तो ती मुलगी शोधायला जातात आणि त्याला मरेस्तोवर मारतात, तर बायको त्यावर त्याचं त्याला सांत्वन करण्यावर तीच म्हणते की माझं नशीबच फुटलं की माझ्या नशीबात असा नवरा आला, आणि तो हताश होतो, ती 500 गदर उठून निघून जातो, आणि त्यात आमच्या डोक्यात रविचार होतो की गावात कुठेतरी खेळ चाललेत, पावसाळा सुरू झाल्यामुळे लावणी ते येत नाहीत, सगळे कापणीच्या कामाला गेलेत, तर त्या मुलीनं ते झिम्मा पुगडे वगैरे ते खेळ असतात ना त्यांचे, पारंब्यानं हे करतात मंगळागौरी, तर त्याचा उल्लेख होता की सगळ्यांचे खेळ सुरू आहेत, माझाच खेळ मात्र काम ओढला, तर हा थॉट घेऊन अजय अतुलने एक ट्यून केली होती, ते त्याचे ती कॅचलाईन खेळ मोडला अशीच होती की डा 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 खेळ मोडला असं त्यांच्या डोक्यात होतं, आणि मग डी डा 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 डा, आणि तो त्यांचं म्हणणं होतं की हा हे दुःख आहे कुठलाही कलाकार आउट ऑफ द वे जाऊन जेव्हा काहीतरी करतो तेव्हा सगळे लोक त्याच्या विरोधात जातात, प्रत्येक स्ट्रगल करणाऱ्या माणसाला चिअरअप करणारं गाणं पण असावं, त्याची वेदना असावी. मी अजय ओशिवऱ्याला त्यांच्या स्टुडिओत नाही बोरविलं याला निघालो, मी ऑटोमध्ये होतो आणि ते ऐकत ऐकत येत होतो मी मोबाईलवर रेकॉर्ड केली होती आणि ऐकता ऐकता मी बोरिवलीला पोहोचेपर्यंत मला त्या लाईन ते कागदावर लिहून अजयला पाठवलं. मला अजून आठवतं माइंड ब्लोईंग आणि असं त्याने मला फोन केला होता. त्याच्यानंतर तो फोन आला आणि म्हणतो की अंगावर काटा आला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं, गुरु मी रडतोय. ही अजयची पहिली रिॲक्शन होतं. तो म्हणाला का, तर तू जे लिहिलं आहेस ना तर मला माझा आणि अतुलचा स्ट्रगल आठवला. त्यानंतर रवीला ऐकवलं तर रवी म्हणाला अरे यार मलाही माझे जे जे नंतरचे दिवस आठवले. तर या शब्दांत ते सगळं आलंय.
93.5 रेड एफएम बजाते रहो. दिस इज कला खारश्रुती.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन. कट इट.